आजचा आपला विषय त्याग. आणि खरोखर त्याग हा आजच्या वेळेची आवश्यकता आहे. म्हणतात की व्यक्ती आपल्या भाग्याला पाहण्यासाठी सदैव उत्सुक असतो. शिवाय धन धान्य संपन्न, पारिवारिक सुख संपन्न असा व्यक्ती स्वतःला भाग्यवान समजतो. परंतु प्रत्येक व्यक्तीचं हे भाग्य बनवणं, त्यामागे त्याचा पुरुषार्थ अर्थात त्याग असतो. आणि हा त्याग, ज्या त्यागाला जर आपण संधिविच्छेद केलं त य आणि ग तीन अक्षर, त अर्थात ज्या तपस्या समावलेली आहे, य अर्थात योग्यता आणि ग अर्थात गतिशील. जोपर्यंत व्यक्ती तपस्या करत नाही, पुरुषार्थ करत नाही आणि त्या पुरुषार्थाला गती देत नाही, तोपर्यंत त्याची तपस्या पूर्ण होत नाही. आणि तपस्या म्हणजेच एक प्रकारची अग्नी आहे. जसं अग्नीमध्ये लोखंडाला टाकलं असतं, लोखंडाला जो पाहिजे तो वाक आपण देऊ शकतो, ज्या पाहिजे त्या वस्तू बनवू शकतो. त्याच रीतीनं जीवनात भाग्याच्या प्राप्तीसाठी व्यक्ती तपस्या करतो आणि त्या तपस्येने आपल्या जीवनाला एक सुंदर मोड देतो. असा तो त्याग. जर त्यागाची परिभाषा केली तर सर्वश्रेष्ठ त्याग तर एका आईचाही आहे, जो ती आपल्या परिवाराच्यासाठी करत असते. त्याचप्रमाणे एका सामाजिक सेवकाचा त्याग आपल्या समाजासाठी आहे. तर नेत्याचा त्याग त्याच्या राष्ट्रासाठी आहे. शास्त्रांमध्ये त्यागाची अशी कितीतरी उदाहरण आपल्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर आहेत. जसं एक उर्मिलेचा त्याग हा संसार प्रसिद्ध त्याग आहे. राम वनवासात जात असताना आपल्या आईच्या आणि वडिलांच्या आज्ञेचं पालन करतो, परंतु त्यामागे त्यांच्या त्यागाची किती भावना आहे. एक राज्य त्याग करून श्री रामानं आपलं वचन पूर्ण केलं, परंतु त्यामागे देवी सीतेचा त्याग काय कमी आहे? चला, सीतेनी आपल्या पतीसाठी त्याग केला, परंतु लक्ष्मणांनी आपल्या भावासाठी त्याग केला. लक्ष्मणाच्या मागे त्यांची पत्नी उर्मिला, ज्या उर्मिलेनं आपल्या पतीने इकडे तिकडे न बघता आपल्या भावाच्या सेवेत राहावं आणि जर मी यांच्या सोबत गेले तर त्यांचं लक्ष पूर्ण माझ्यामध्ये जाईल म्हणून तिनं आपल्या पतीचाही त्याग केला आणि पतीला मनसोक्तपणे रामाच्या सोबत आपल्या भावाच्या सेवेसाठी त्यांनी पाठवलं. उर्मिलेचा त्याग हे सर्वश्रेष्ठ आहे, परंतु ज्या उर्मिलेच्या पतीने मेघनाथाचा वध केला त्या मेघनाथाच्या सुलोचनेचाही त्याग तेवढाच आहे. दोघींच्याही पातिवृत्याची कॉम्पिटिशन आणि दोघींचीही जीत अशी झाली की उर्मिलाही जिंकली, अर्थात लक्ष्मण पण जिंकले आणि शिवाय तिने आपल्या अधर्मी पतीला मृत्युमुखी पडल्यामुळे एक सती जाऊन त्याच्या मागे आपला त्याग केला. तर त्यागाची परिभाषा तर महात्म्यांच्या स्वरूपांमध्ये गायन केल्या जाते, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये या त्यागाचं स्वरूप बदललेलं आहे. वास्तविक पाहता संसारामध्ये अशी कुठलीही वस्तू नाही की जिला मोजण्यासाठी काही उपकरण नसेल. सूक्ष्म ते सूक्ष्म वस्तूलाही मोजण्यासाठी उपकरणं असतात. परंतु आज मनुष्यानं आपल्या त्यागाला अधिकारामध्ये मोजलं. परंतु ह्या त्यागाला जर आम्ही कर्तव्यामध्ये मोजलं तर त्याला कृतीची एक सुंदर मूर्ती तो तयार करू शकतो. कारण की मूर्तीकारालाही त्या दगडामध्ये छेनी हातोडीचे घाव देऊन एक त्याला सहन शक्ती देऊन मूर्ती तयार करावी लागते. त्याचप्रमाणे मनुष्यालाही आज त्यागाची आवश्यकता आहे. पण कुठल्या प्रकारचा त्याग? तर सगळ्यात पहिले म्हणजे व्यक्तीला आपल्या दैहिक आकर्षणाचा त्याग करावा लागेल. स्वतःला आत्मनिश्चित न करता या देहाच्या अभिमानामध्ये येऊन जो गोष्टी किंवा ज्या कृती तो करतो त्या कृती देहाच्या आकर्षणामुळे मनुष्याला अपमानित पण करतात. आणि हा अपमान व्यक्तीच्या फिलिंग्स मध्ये अंतर टाकतो. दैहिक आकर्षणासोबत व्यक्तीला दैहिक पदार्थांचाही त्याग करावा लागेल. आवश्यकता एक निराळी गोष्ट आहे, परंतु आकर्षण ही एक जमा करून ठेवण्याची गोष्ट आहे. दैहिक आकर्षणाने सदैव व्यक्तीनं दुःखच प्राप्त केलं, कधी त्याला त्यात सुख नाही मिळालं. त्याच रीतीनं जर दुसरा त्याग आपण म्हटलं तर तो आहे सांसारिक इच्छांचा त्याग. आणि इच्छा व्यक्तीला कधीच चांगलं बनू देत नाही. इच्छा ह्या संघटन करून व्यक्ती ईर्षेच्या वश होतो. कारण इच्छा ही व्यक्तीमधली कॉम्पिटिशन वाढवते. जर आज एकाच्या घरी रंगीन टीव्ही आहे तर मग माझ्या घरी ब्लॅक अँड व्हाईट का? असं करता करता ज्या अनावश्यक इच्छा आहे त्याही मनुष्य पूर्ण करण्यासाठी आपला धनाचा व्यय करत असतो आणि मोफतच तो परेशाने मोल घेतो. त्याच रीतीनं व्यर्थ चिंतनाचाही त्याग आहे. बघा, वाळू तेलघाणीत घातल्यानं तेल निघणार नाही आणि पाण्याला जर तुम्ही मथणी लावली तर लोणी निघणार नाही. मग त्याचप्रमाणे व्यर्थ चिंतनाने मनुष्याला थकावटच तर मिळेल आणि थकावट टेन्शनचं रूप घेऊन ती अनेकावर क्रोध ही भावना उत्पन्न करेल आणि त्या क्रोधापायी एक दुसऱ्याची मन दुखवल्या जातात. तर हा त्याग आम्हाला फार जरुरी आहे. त्याच रीतीनं एक व्यक्तीच्या मनामध्ये दीनहीनतेची भावना पण येते की जी दीनहीनतेची भावना सुंदर सुंदर अवसर व्यक्तीचे गमावून टाकते. की ज्या सुंदर अवसरांमुळे कितीतरी तो उन्नती करणार असतो, तर आम्हाला ह्या हीन दीन अवस्थेचाही या भावनांचाही त्याग करावा लागेल. कारण म्हटलं जातं की सुंदर एक अवसर एक सुंदर युवक आहे, अति सुंदर आहे तो, परंतु त्याच्या माथ्यावर खूप सुंदर केसांचा गुच्छ लटकलेला आहे, परंतु पाठीमागे मात्र तो गंजा आहे. अवसर हा सृष्टीवर फक्त आपल्या पायांच्या बोटावर उभा आहे, पण त्याला पंख आहेत आणि त्याच्या हातामध्ये अस्त्र आहे. असा हा अवसर त्याला कुणीतरी विचारलं की अरे तू इतका सुंदर का आहे, तर तो म्हणाला की लोकांनी माझ्या मागे यावं म्हणून मी इतका सुंदर आहे। मग तुझी केस समोरच्या साईडला का? तर तो म्हणाला की मला तुम्ही इकडनंच पकडू शकता, मागून नाही, मला समोरूनच पकडू शकता। बरं, हे अवसरा तुला पंख का आहेत? तर तो मला म्हणाला की मला गतिशील होण्यासाठी उडावं लागेल। आणि तुझे बोट जमिनीवर का? तो म्हणाला की मी नेहमी गतिशील आहे आणि परिवर्तनशील आहे, आणि त्यामागे मानवानं यावं हेच माझं ध्येय असते। मला ज्यानं पकडलं तो खरा साधक आहे। तर त्यागासाठी आम्हाला वेळेवर होणारा त्याग, अर्थात कित्येकदा परिस्थितीच्या वेळी वेळेवर आम्हाला त्याग करावा लागतो। कधी आम्हाला आपल्या आवश्यक कामाचाही त्याग करावा लागतो। तर त्याग ही एक सुंदर मूर्ती आहे की जी त्यागाची मूर्ती मंदिरामध्ये पूजनीय योग्य बनू शकते। असा हा त्याग विषय आपल्या जीवनात प्रभू मिलनाचा एक सुंदर आनंद, ज्याला परमानंदची स्थिती असं म्हटल्या जातं, ती स्थिती आम्हाला प्राप्त करवून देणारा आहे। आपण आतापर्यंत ज्या त्यागांच्या प्रकारावर बघत होतो त्यामध्ये एक कुसंगाचाही त्याग करणं अति जरूरी आहे, कारण व्यक्तीला संघाद्वारे अनेक प्रकारची व्यसनं लागतात आणि संघ एक असा आहे की तो व्यक्तीचं जीवन उज्ज्वलही करू शकतो आणि व्यक्तीच्या जीवनाचा नाशही करू शकतो। जसं म्हटलं जातं कि काजल की कोठरी में कैसो भी सयानो जाए उसको कालक लगनी ही लगनी है। त्याच रीतीनं कुसंगी व्यक्तीच्या, व्यसनी व्यक्तीच्या, वाईट आदतवाल्या व्यक्तींच्या संघामध्ये किंवा त्याच्या विचार प्रवाहांमध्ये काही ना काहीतरी असर व्यक्तीवर त्याच्या कुसंगाचा होतच असतो। म्हणून आपल्याला ह्या कुसंगाचा त्याग अतिशय आवश्यक आहे आणि त्याऐवजी एका समर्थ विचारांमध्ये राहून जर आम्ही ईश्वराच्या संगतीमध्ये राहिलं तर त्या ईश्वराची संगत आम्हाला उच्च कोटीच्या शिखरावर पोहोचवू शकते। तर मित्रांनो, हा कुसंगाचा त्याग तर आजच्या युगाची एक इतकी आवश्यकता आहे की त्या आवश्यकतेला पूर्ण करण्यासाठी ईश्वरीय ज्ञानाद्वारे आम्ही या कुसंगाचा त्याग करून सत्संग करू शकतो आणि सत्संग करून सत्ययुगी दैवी सृष्टीची आम्ही स्थापनाही करू शकतो। त्याच रीतीनं अशुद्ध भोजन, कारण व्यक्ती ज्या अशुद्ध अवस्थेमध्ये भोजन बनवतो किंवा शुद्ध अवस्थेमध्येही तो भोजन बनवतो त्या भोजनाचा मनावर अवश्य परिणाम होतो। म्हणून म्हटलं जातं की जसं अन्न तसं मन। सात्विक विचारांमध्ये राहून शुद्ध आणि सुंदर मनाने परमेश्वराच्या आठवणीत बनवलेलं भोजन हे अतिशक्तिशाली असतं। तर मग आम्ही हे मटण, मांस, मच्छी या वस्तूंचा त्याग करून आपलं श्रीमुख का आम्ही खराब करतो? हे तर एका प्रकारे असं आहे की जसं व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तो मुर्दा आम्ही शवघरामध्ये दफन करतो किंवा त्याला जाळतो, मग हे जिवंत प्राणी मारून आणि त्यांना सहसगट आपल्या पोटामध्ये टाकणं हेही तर एक प्रकारचं मुर्द्यांना आपल्या पोटामध्ये दफन करणं झालं ना, की ज्यामुळे शारीरिक व्याधींचीही निर्मिती होते, अनेक प्रकारचे ब्लडचे रोग ह्या अशुद्ध भोजनांच्या द्वारे होते. न केवळ अशुद्ध खानपान, परंतु अशुद्ध खानपान सेवन करणारा व्यक्ती मदिरा, शराब किंवा अनेक प्रकारचे ड्रग्स पण घ्यायला लागतो, ज्याद्वारे त्याला अनेक शारीरिक व्याधी होतात. तर यांनाही आपल्याला त्याग करून ईश्वराजवळ एक खरोखर आपलं सुंदर स्वरूप स्पष्ट करायचं आहे आणि आमचं जीवन उजळेल.